विविध भारती पुणे सविता मुस्कर सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवाराला विजय मिळाला. 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 साठीच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. अल निन्योच्या प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला, त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह सभागृहाच्या सदस्यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्यता योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे, तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनातर्फे स्वतंत्र एकल महिला धोरण तयार केलं जात आहे. तसंच 23 जून हा एकल महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगानं पुणे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयानं उद्या कार्यशाळा आयोजित केली आहे. यात रोजगारांच्या संधी, मालमत्तेचा हक्क, अपत्यांचं शिक्षण, शासकीय योजना, कायदेशीर अडचणी या संदर्भातील सूचना लेखी स्वरूपात सादर करता येणार आहेत. त्यामुळे या विषयावर काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संबंधित तज्ज्ञांनी कार्यशाळेला उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शून्य कचरा संकलन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिन्याभरात 11 टनांहून अधिक कचऱ्याचं विलगीकरण करण्यात आलं आहे. या उपक्रमात 19,800 घरांनी भाग घेतला. गेल्या महिन्याभरात जवळजवळ 10 टन ओला कचरा आणि 1.5 टन सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यात आला. याशिवाय 643 किलो सॅनिटरी कचऱ्याचं सुरक्षित पद्धतीनं व्यवस्थापन करण्यात आलं असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या YCM रुग्णालयाच्या सहकार्यानं नुकतंच रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात पिंपरी औद्योगिक वसाहतीतील श्री टिकेल कंपनीच्या 275 कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान केलं. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे काल पुण्यात सूर्य भारत सूरसंगम पिसॅथॉन या अभिनव उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमात 2,000 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक साधक प्रत्यक्ष आणि ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते. मराठी आणि संस्कृतसह विविध 21 भारतीय भाषांमधून या योगसत्रांचं संचलन करण्यात आलं. हेच यंदाच्या उपक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं. भारताच्या भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्याचं दर्शन घडवणाऱ्या या उपक्रमानं अनेक भाषा एक श्वास आणि एकच शांततेचा संदेश ही संकल्पना प्रभावीपणे मांडत विक्रमाची नोंद केली. पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणी कपात करण्यात येत असून विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. पाणी कपातीमुळे टँकरनं करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याचं प्रमाण वाढलं आहे, या टँकर चालकांची नोंद ठेवावी, तसंच स्वच्छ पाणी न दिल्यास टँकर चालकांवर कारवाई करावी अशा सूचना बारणे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. नैऋत्य मोसमी पावसानं आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. आज शहरात अंशतः ढगाळ वातावरण होतं. उद्या विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.